नाव्याचं काय? जिंजिन जिन्यात लिहून घ्यायचं, मला परत विचारायचं नाही, मला लक्षात राहत नाही. नाही नाही, थोडस आहे, थोडस आहे, लांबड म्हणत आहे,
लांबड म्हणजे
झिंझिन जिन्यात बसलो मेन्यात, झिंझिन जिन्यात बसलो मेन्यात, रंगचुळी अंगात गुलाल भांगात, जायफळ वटीत लवंगा मुठीत, आणि आनंदा चांदणी बसली दाटीत, कशी जाऊ पान सुपारी वाटीत.
झालं
नाही
अजून,
आता ही एवढी शब्द माझ्या लक्षात मॅडम राहतील काय, म्हणून मी काय म्हटलं प्रत्येक
मुलं सांगतील.
सगळी माहिती जाणून घ्या, सगळ्या व्यवस्थित आहेत,
व्यवस्थित आहेत काय, तुम्ही शिकले ना व्यवस्थित आहे काय दादा, काय चुकीचं आहे काय माझं? आता दादानी तर बोलवलं म्हणून आलो ना, मासा हजर व्हायला नको मॅडम. मग
पंढरपुरामध्ये गलोगलीने तुळशी बागा, देव माझ्या विठ्ठलाचा
रक्त फिराई नाही जागा.
हा, ते शब्दच सांगा तुमचे.
पंढरपुरामध्ये गलोगलीने तुळशी बागा, विठ्ठल देवाजीचा रक्त फिराई नाही जागा. दुसरं
ते जातो म्हणून राहू गईने, पंढरीला जातो,
पंढरीला जातो, जातो म्हणून राहू येणे, देव माझ्या ग विठ्ठलाला वाट बघाय लावणे.
तुझा माझा गौपणा
ज्यांना लोकांचं काही जात, माझ्या गडणीचं ताट जाकुनी मला येत.
संकष्टी तू का उपाय,
लाडू मोदू का करू किती, माझ्या ग बाळाईला नवसा पाव लागण गणपती. एकादशी राशिवड गावायला कोण म्हणत खेड खेड, हे ग सरकारी आलं घोड पेट बघून झालं येड. यांच्याकडे बघायला नको, म्हणून त्याशी मी म्हटलं काय की माझं एक एक वाक्य तुम्ही घ्या आणि परत शेवटचा शब्द मला विचारा. हा, अंबाबाईन गुरु केला दत्त महाराज वाडीचा,
शिवयला बांधायला
कोण जमल शान शान, हा गावच्या पुढाऱ्याने कटला तोडला इलाजाना,
परत शिवयला बांधा,
हा तिथं कशाचा कालैवा, पुढारी बोलय ते सरपंचाला बोलय वा, नसेल पुढारी एक लोक सगळं न्यायला बसेल.
तुझा माझा भाऊपणा, भाऊपणाला
काही द्याव, गडन राधाबाई येता जाताना बोलवाव, इटू शेजारी बसईना, आबीर बुक्याची गर्दीनारीला सोसईना, धोंडा बुडला नहान थोर, इट्टूचा हे गुशेला जना धुती पायावर, द्वादशीला कृतु पोळ्या, बाळा माझ्याच्या पंगतीला देव इट्टल करी टाळ्या. पुढं काय हाय जन लोक काही जात, माझ्या गडणीच ताट दाखवून मला येत. अब एक सुद्धा माझ्या ईर्षेनं म्हणला नाही सकाळ तुम्ही, मी ऐकतो जरा या तुम्ही पण दोघी काय आम्हालाच का बघ काय दादा ये काय म्हणाल काय बिघडत काय आपणच ऐकी
दळा बंद झाले
एका दुसरं बोलायला काय बिघडत
अजिबातच नाही म्हणलं त्या
इकडलं ते वैष्णव ते
बाबा असून आम्ही म्हातारा आहे कसलं जुडायचं काय तर मुलगा आम्हाला चालते हेडिओ रेडिओ
चांदणे म्हणल्यावर तुम्ही म्हणजे डवरी मातंग
काय म्हणतो काय येला हाय तू येला आमच्या सारखा
मला की